सुपर हिट्स 93.5 एफएम पर शंकर महादेवन की आवाज में टाइटल ट्रैक सूरमा का गाना आपने सुना। 12:45 का टाइम है बॉस और रेड का बैचलर मैं हूं अकी आपके साथ और सीनियर सिटीजंस की बात कर रहा हूं मैं बिकॉज दिल्ली के एक फाउंडेशन ने देश के 20 राज्यों के 10,000 बुजुर्गों को लेकर एक सर्वे किया। 23.44% यानी देश का हर चौथा बुजुर्ग देश में अकेला रह रहा है। तुमसे ओपिनियन हवा है शोवर कि सीनियर सिटीजंस अकेले क्यों रह जाते हैं, अकेले क्यों पड़ जाते हैं?
बोल ठाकरे पुण्यातनं। सगळ्यात पहिले तुझं कौतुक करण्यासारखं आहे की हा जो प्रश्न टाकला खूप महत्वाचा आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये। चिडचिड होते किंवा त्यांना राहायचं नाही आमच्यासोबत, म्हणजे सुनेचं पटत नाही बाबांसोबत किंवा आईसोबत, मुलाचं पटत नाही, हे सगळे एक्सेप्शन आहेत रे। सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही घडलेलंच असतं, पण त्यांनी आपल्यासाठी महत्व देऊन त्यांनी त्यांच्या आयुष्याला साईडला ठेवून सगळे आपले रिक्वायरमेंट फुलफिल केले तर मग आपण हे जिम्मेदारी का विसरतो? पटत नाही, मला वेळ नाही आहे। त्यांनी जर कारण काढले असते तर आपण ह्या ठिकाणी उभं नसतो राहिलो रे। म्हणून मी तर सगळ्यांची रिक्वेस्ट करणार आहे, काही असो तुम्ही एकदा देवळात नका जाऊ, तुम्ही कुठंच नका जाऊ, तीर्थाला नका जाऊ, कमीत कमी आई आपल्या आई वडिलांना वेळ द्या। थँक्स टू यू ऑल की तुम्ही एवढे चांगले सोसायटीला निरोप टाकता, याच्यावरती कुठे ना कुठे विचार करण्यासारखं असतं।
थँक्यू मित्र, थँक्यू यू ऑल। 93.5 रेड एफएम पर स्टिल थँक यू सो मच तुमचे ओपिनियन्स माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल। मी आहे रेड का बॅचलर अकी तुमच्यासोबत अजून एक तास, कारण की गेम बजाव खेळणार आहे मित्रांनो, बजाते राहो।